आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण. महाराष्ट्राचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांचा हत्यारांचा कारखाना उद्ध्वस्त. मोठा शस्त्रास्त्र साठा जप्त. आणि बांगलादेशातल्या निवडणुकांमध्ये अवामी लीगवर बंदी घालण्याच्या निर्णयावर बांगलादेशच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना यांची टीका. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी आज दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली. येत्या 3 महिन्यात त्यावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. ऐकूया या कराराबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन गेल्या मार्चमध्ये भारत भेटीवर आले असताना उभय राष्ट्रात मुक्त व्यापार कराराबद्दलची बोलणी सुरू झाली होती. विक्रमी वेळेत ती पूर्ण झाली आहेत. या करारानुसार भारतातून न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या मालावर मोठ्या सवलती मिळणार असून न्यूझीलंडमधून भारतात येणाऱ्या मालावरच्या शुल्कात 70% सवलत असेल. व्हिसाचे नियम अधिक सुटसुटीत होतील. दोन्ही देशात शेती, लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये व्यापाराच्या संधी वाढतील आणि पुढच्या 5 वर्षात परस्पर व्यापार दुप्पट होईल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. या करारानुसार पुढच्या 15 वर्षात न्यूझीलंडकडून भारतात सुमारे 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे. मात्र न्यूझीलंडच्या दूध आणि दुधाच्या पदार्थांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.
न्यूझीलंडबरोबरचा मुक्त व्यापार करार हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातल्या भारताच्या भूमिकेला पोषक ठरेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. विविध देशांबरोबर परस्पर पूरक संबंध वेगाने दृढ होत असल्याचं या करारावरून दिसतं असं ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत म्हणाले.
दिस इज द 7th फ्री ट्रेड अग्रीमेंट. All of them with developed economies, with economies with significantly larger per capita incomes than India, demonstrating that we are expanding trade relations rapidly with countries who complement the Indian economy rather than compete with India.
भारताचं आंतरराष्ट्रीय व्यापारातलं वाढतं वर्चस्वही या करारामुळे स्पष्ट होतं असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय महिला आयोगाने तरुण संशोधकांसाठी शक्ती पाठ्यवृत्तीची घोषणा केली आहे. महिलांच्या प्रश्नांशी संबंधित धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने संशोधन करू इच्छिणाऱ्या 21 ते 30 वर्ष वयोगटातल्या भारतीय नागरिकांना ही पाठ्यवृत्ती दिली जाईल. ही पाठ्यवृत्ती 6 महिन्यांसाठी असून त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत आवेदन करता येईल असं आयोगानं म्हटलं आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठाने महाराष्ट्र सरकारला नोटीसही बजावली आहे. विधानसभेच्या सदस्यत्वाचा निर्णय येईपर्यंतच ही स्थगिती राहणार असून कोकाटे यांना कोणतंही लाभाचं पद स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 1995 सरकारी गृहनिर्माण योजनेशी संबंधित फसवणुकीप्रकरणी कोकाटे यांना दोषी मानून दंडाधिकाऱ्यांनी दिलेली 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानं गेल्या मंगळवारी कायम ठेवली होती. प्रथमदर्शनी पुराव्यांवरून या प्रकरणात कोकाटे यांचा सहभाग असल्याचं आढळल्यामुळे उच्च न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला नकार दिला होता. भारताचे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात येत आहे. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि अकादमिक मंचावर गणिताचे वैज्ञानिक प्रगती आणि दैनंदिन जीवनातले महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. रामानुजन यांच्या सन्मानार्थ सरकारने 2011 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर 2012 हे वर्ष देशात राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या 288 नगरपरिषदांच्या आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपा 117 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना पक्षानं 53 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 37 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 28, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 7, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 जागा मिळाल्या तर अपक्ष आणि इतरांना 37 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन करत जनतेचे आभार मानले. 3 नगराध्यक्ष पदांसाठीच्या निवडणुका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वेगवेगळ्या तडजोडी झाल्या होत्या, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सशस्त्र दलांनी काल मोठी कारवाई करून नक्षलवाद्यांचा एक शस्त्रास्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाई दरम्यान 8 सिंगल शॉट रायफल्स, मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्रास्त्र तयार करण्यासाठीची उपकरणं आणि सामान जप्त करण्यात आलं. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलीस दलानं गुप्त माहितीच्या आधारे मीनागट्टा परिसरातलं जंगल आणि डोंगराळ भागात शोधमोहीम राबवली आणि हा कारखाना शोधून उद्ध्वस्त केला. बांगलादेशात अवामी लीग शिवाय होणारी निवडणूक ही निवडणूक नसून राज्याभिषेक असेल असं बांगलादेशाच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना म्हणाल्या आहेत. एका वृत्तसंस्थेला त्या मुलाखत देत होत्या. मोहम्मद युनूस हे बांगलादेशी नागरिकांच्या पाठिंब्याशिवाय तिथे सत्ता गाजवत असून आता ते जनतेने 9 वेळा निवडून दिलेल्या पक्षावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शेख हसीना यांनी केली. भारत हा बांगलादेशाचा सर्वात घनिष्ठ मित्र आणि भागीदार आहे, मात्र मोहम्मद युनूस हे बांगलादेशात भारताच्या विरोधात लोकभावना भडकवत आहेत असं शेख हसीना म्हणाल्या. बांगलादेशात पुढच्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार असून त्यात अवामी लीग पक्षाला निवडणूक लढवायला बंदी घालण्यात आली आहे. महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघानं काल रात्री विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेला 8 गडी राखून पराभूत करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विजयासाठीचं 122 धावांचं लक्ष भारतानं 14 षटकं आणि 4 चेंडूंमध्ये पूर्ण केलं. 44 चेंडूंमध्ये 69 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्ज सामनावीर ठरली. ऑस्ट्रेलियात बोंडी इथं झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर आज न्यू साऊथ वेल्सच्या लोकप्रतिनिधी गृहाने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात कोणाला किती बंदुका बाळगता येतील याविषयीचे कायदे मंजूर केले जाणार आहेत. त्यानुसार ऑस्ट्रेलियात प्रत्येक व्यक्तीला 4 बंदुका बाळगण्याची मर्यादा असेल. शेतकऱ्यांसाठी ही मर्यादा 10 बंदुकांपर्यंत वाढवण्यात आली आहे. बंदुकांच्या परवान्याचं नूतनीकरण दर 2 वर्षांनी करणं बंधनकारक असेल. तसंच उच्च क्षमतेच्या मॅग्झिन्सवरही बंदी घालण्यात येईल. 14 डिसेंबर रोजी बोंडी किनाऱ्यावर हनुक्का या उत्सवात 2 हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 15 जण ठार झाले होते. दिल्लीहून आज पहाटे मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते माघारी वळवून दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं. विमानातले प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप उतरवण्यात आल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं दिली आहे. दिल्ली विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात वैमानिकाला इंजिनात बिघाड आढळल्यामुळे एअर इंडियाने 6:40 आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आणि विमानाला परत बोलावण्यात आलं. सध्या विमानाची सखोल तपासणी सुरू आहे. दरम्यान एअर इंडियाने या प्रवाशांसाठी उपाहाराची तसंच दुसऱ्या विमानाने मुंबईकडे पाठवण्याची व्यवस्था केल्याचं प्रवक्त्यानं सांगितलं. नागरी वाहतूक मंत्रालयानं या प्रकरणाची सखोल चौकशी करायचे आदेश नागरी वाहतूक महासंचालनालयाला दिले आहेत. हवामान. उत्तराखंड, झारखंड, पंजाब, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशात आज थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात आज रात्री आणि उद्या सकाळी दाट ते अतिदाट धुक्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये आज दाट धुक्याची शक्यता असल्याचं तर बिहार, झारखंड आणि ओडिशात बुधवारपर्यंत धुक्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण. महाराष्ट्राचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांचा हत्यारांचा कारखाना उद्ध्वस्त. मोठा शस्त्रास्त्र साठा जप्त. आणि बांगलादेशातल्या निवडणुकांमध्ये अवामी लीगवर बंदी घालण्याच्या निर्णयावर बांगलादेशच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना यांची टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.